श्री दासबोध दशक 12वां विवेक वैराग्य समास 9वां यत्न शिकवण
श्री राम दुर्बल नाचारी वोडगस्त आळसी खादाड ऋणगस्त मूर्खपणे अवघे वेस्त काहीच नाही खाया नाही जेवाया नाही लेया नाही नेसाया नाही अंथराया नाही पांघराया नाही कोपट नाही अभागी सोये रे नाही धाये रे नाही इष्ट नाही मित्र नाही पाहाता कोठे ओळखी नाही आश्रये विण परदेसी तेणे कैसे करावे काये जीवेसी धरावे वाचावे की मरावे कोण्या प्रकारे ऐसे कोणी एके पुसिले कोणी एके उत्तर दिधले श्रोती सावध ऐकिले पाहिजे आता लहान थोर काम काही केल्या वेगळे होत नाही करंट्या सावध पाही सदैव होसी अंतरी नाही सावधानता येत न ठाके ना पुरता सुख संतोषाची वार्ता तेथे कैचे म्हणून आळस सोडावा येत न साक्षेपे जोडावा दुश्चितपणाचा मोडावा थारा बळे प्रातःकाळी उठत जावे प्रातः स्मरामि करावे नित्य नेमे स्मरावे पाठांतर मागील उजळणी पुढे पाठ नेम धरावा निकट बाष्कळपणाची वटवट करूच नये दिशेकडे दुरी जावे सुचिस्मंत होऊन यावे येता काही तरी आणावे रिते खोटे धूत वस्त्रे घालावी पिळून करावे चरण क्षाळण देवदर्शन देवार्चन येथा सांग काही फळाहार घ्यावा पुढे व्यवसाय करावा, लोक आपला परावा म्हणत जावा। सुंदर अक्षर लिहावे, स्पष्ट नेमस्त वाचावे, विवर विवरो जाणावे अर्थांतर। नेमस्त नेटके पुसावे, विशद करून सांगावे, प्रत्यये विण बोलावे तेचे पाप। सावधानता असावी, नीतिमर्यादा राखावी, जनासमाने ऐसी करावी क्रिया सिद्धी। आलियाचे समाधान हरिकथा निरूपण, सर्वदा प्रसंग पाहून वर्तत जावे। ताळधाटी मुद्रा शुद्ध, अर्थ प्रमये अन्वये शुद्ध, गद्य पद्ये दृष्टांत शुद्ध अन्वयाचे। गाणे वाजवणे नाचणे, हस्तन्यास दाखवणे, सभारंजके वचने आडकथा छंद बंद। बहुतांचे समाधान राखावे, बहुतांस मानेल ते बोलावे, विलग पडो निदावे कथे मधे। लोकास उदंड वाजी आणू नये, लोकांचे उकलावे हृदये, तरी मग स्वभावे होये नाम घोष। भक्ती ज्ञान वैराग्य योग, नाना साधनाचे प्रयोग, जेणे तुटे भवरोग मनन मात्रे। जैसे बोलणे बोलावे, तैसेचि चालणे चालावे, मगमहंत लीला स्वभावे आंगी बाणे। युक्तिवीण साजिरा योग, तो दुराशेचा रोग, संगतीच्या लोकांचा भोग उभा ठेला। ऐसे न करावे सर्वथा, जनास पावून वेथा, हृदयी चिंतावे समर्था रघुनाथ जीसे। उदास वृत्तीस मानवे जन, विशेष कथा निरूपण, राम कथा ब्रह्मांड भेदून पैलाडण्यावी। सांग महंति संगीत गाणे तेथे वैभवास काय उणे नभामाजी तारांगणे तैसे लोक आकल बंद नाही जेथे अवघेची विष्कळित तेथे येके आकले विणते काये आहे घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहून जाड तेथे कैचे आणिले द्वाड करंटपण येथे आशंका फिटली बुद्धी येतनी प्रवेशली काही एक आशा वाढली अंतःकरणी।
इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे यत्न सिकवण नाम समास नव्वा।